नमस्कार, मराठी कथा या पॉडकास्टवरती मी प्रमोद खोत आपलं स्वागत करतो. या एपिसोडमध्ये आपण शेतकऱ्यांवरील आधारित कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे भेंडी. संतू वय 27 वर्ष, एक चांगला हुशार शेतकरी. शाळा जरी कमी शिकला असला तरी शेती इतक्या वर्ष करून त्याला आता शेतीसाठी कोणत्या वेळी कोणती औषधं फवारायची किंवा पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं जमत होतं. तो पालेभाज्या करून शेती करत होता. मार्केटचा अचूक अंदाज त्याला होता, कोणत्या काळात कोणते पालेभाज्या करायचं की जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल. संतू 15 वर्षाचा असतानाच त्याचे वडील एका अपघातात मरण पावले. तेव्हापासून शेतीचं सगळं संतूच बघत होता. संतूचे गावात स्पर्धक खूप होते, म्हणजे जे पूर्ण वेळ शेती करत आहेत असे त्याचे शेजारी, निसर्ग आणि गव्हर्नमेंट. असं म्हणण्याचा अर्थ असा की शेजारी कधीकधी रात्री जाऊन आपल्या पिकावरती तणनाशक मारेल सांगता येत नव्हतं, एवढी ईर्ष्या गावात होती. आणि निसर्गाचं तर निळालंच, कधी पाऊस पडेल आणि पाऊस पडेल का तरी या दोन शंका कायम मनात. कधी वातावरण बदलेल सांगता येत नाही आणि जे व्हायरस आहेत ते या बदलात वातावरणावर खूप वेगाने पिकांवरती आपली सत्ता घेतात आणि पिकांची वाट लावतात. गव्हर्नमेंटचं तर बोंब शेतीला लाईट हे रात्री, आणि ठिबक करायचं तर अजून अनुदानासाठी एवढे फेरे मारायला लागतात की अनुदानच नको. त्या अधिकाऱ्याच्या पुढे जाऊन गुन्हा केल्यागत त्याच्या कार्यालयाबाहेर जाऊन बसायचं. शेती गावाकडच्या लोकांचं एक हक्काचं उत्पन्न देणारी संस्था आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या मशागत करून नवीन पिके घेऊन वार्षिक उत्पन्न मिळतं. साहजिकच काळानुसार सगळेच बदल आहेत, त्यात शेती तर कशी अपवाद राहील. नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित संकटांमुळे शेतीबद्दलच्या भावना लोकांच्या बदलल्या आहेत. शेती जरी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असला तरी शेतकरी आपला मुलगा शेती करू नये याची प्रार्थना करताना आता दिसत आहे. शेतकरी मुलगा कोणत्या मुलीला नवरा म्हणून आवडेल? नाहीच. संतूच्या बाबतीत एक चांगली गोष्ट होती, त्याच्या पाहुण्यातली एका मुलीवर त्याचं लग्न झालं. म्हणजे लग्नाआधी ते एकमेकांना भेटत होतेच म्हणूनच झालं. घरी आई होती, सगळ्या कामात ती त्याच्या मदत करत होती. आता आणखी 2 हात मदतीसाठी वाढले होते. यावर्षी भेंडीचं पीक करायचं असं संतूच्या मार्केट सर्व्हे किंवा अंदाजावरून त्याला वाटत होतं. याच्या आधी भेंडी त्यानं केली नव्हती, पण योग्य मार्गदर्शन आणि पीक मार्गदर्शन सेमिनारला जाऊन भेंडीबद्दल सगळी माहिती घेऊन कोणते रोग येतात पाण्याचं नियोजन सगळं घेतलं, लागण केली. 55 ते 65 दिवसात तोडणीला पीक येतं. योग्य वेळी औषध फवारणी, भांगलण करून सर्व प्रकारची काळजी संतू घेत होता. आणि त्यानं 2 एकरमध्ये भेंडी केली होती, त्यामुळे नुकसान झालं तर खूप त्रास होईल या भीतीतून तो त्या पिकाला हातावरील फोडाप्रमाणे जपत होता. पण गावात संतूवरती जाणारे पण काही कमी नव्हते आणि ते कशाप्रकारे संतूला त्रास देता येत याचा एक पण पर्याय सोडत नव्हते. पण संतू पण त्यांना पुरून उरत होता. पण आता ज्या कुरापती शेजारच्या गण्याच्यामध्ये आले होत्या त्याला मात्र मर्यादा राहिल्या नव्हत्या. ऐन भेंडी तोडायला आली होती. गावातील 20 बायका कामाला होत्या तोडायला, आणि पेटी भरायला निशा म्हणजे संतूची बायको आणि आई यांना बोलवलं होतं. निशा शेतात काम करायला पहिल्यांदाच आली होती. एकदा शेत बघून गेली होती. निशा सासूबाईच्या मदतीने तोडलेल्या भेंड्या पेटीमध्ये वजन करून भरत आहेत आणि कागदावरती किती वजन होतं ते लिहित होती. पीक चांगलं आलं होतं आणि बाजारात दर पण चांगला होता. दिवसभर काम करून सगळेच दमले होते. अजून 2 दिवस तर लागणार होते कारण पीक चांगलं होतं, त्यामुळे वेळ लागत होता. त्या दिवशी निशाला खूप दमल्यासारखं होत होतं. दिवसभर काम करून अंग भरून आले असं म्हणत ती पण लवकर झोपली. पुढचे 2 दिवस निशा अंगात ताप घेऊनच गेली. जास्त नव्हता म्हणून तिनं पण कानाडोळा केला, पण आज सगळं तोडा झाला आणि तिला खूपच ताप आलेला बघून संतूनं निशाला घेऊन दवाखाना गाठला. प्रथमदर्शनी वाटलं पहिल्यांदा शेतात काम केलं उन्हात त्यामुळं सोसलं नसेल, औषधोपचार केल्यानंतर सगळं ठीक होईल. औषध तर चालूच होती पण त्याचा परिणाम मात्र कुठंच दिसत नव्हता. आता 1 महिना झाला तरी तिची कणकण चालूच होती. कामाचा त्रास झाला असता तर 2-4 दिवसात गोळ्या औषधानं ठिणठणीत होतं माणूस, असं सासूबाई म्हणत संतूला म्हणाल्या, मी पेराच्या दर्ग्यात एक बाबा आहे, त्याला दुसरं काय आहे का विचारून येतो. दर्ग्याबद्दल असं बोललं जात होतं, इथं जर कोणावरती करणी, भूतप्रेत, अवघरी शक्तीचा प्रभाव असेल तर तो समूह नाश करण्याची ताकद इथल्या एका खांबामध्ये आहे. दर्ग्याला 4 खांब आहेत, मागच्या बाजूला 1 खांबाला याविषयी महत्त्व होतं. त्यानं निशाच्या सासूचं सगळं ऐकून घेतलं, कधीपासून त्रास होत आहे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यांना सांगितलं तिच्यावरती कोणतरी करणी केली आहे. तसं सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला घेऊन दर्ग्यात यायला पाहिजे म्हणून निशाची सासू घरी येऊन संतूला सगळं सांगितलं. तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिला दर्ग्यात घेऊन आला रात्रीचे 12 वाजता. तोपर्यंत बाबानं सगळी तयारी करून ठेवली होती. 7 लिंबू, हळद, कुंकू, सुया, बाहुली, अगरबत्ती, कणी ते तिथं आल्यावर तिला त्या खांबाला उभं करून तिचे हात त्या खांबाला बांधले आणि ते बाबा त्याचे उपाय करू लागले. पण ती तेवढ्यापुरतं नीट झाली. नंतर घरी आल्यावरती 2 दिवस गेले परत मागं तसं पुढं सुरू झालं. त्यातच ती पोटुशा आहे असं समजलं. मग तर जास्त त्रास होऊ लागला आणि परत संतूचं देवदेवशी चालू झाली. शेवटी भेंडीचं पीक काढून टाक म्हणून त्याला त्याच्या बायकोनेच सांगितलं. मग त्याला सगळीच गोष्ट समजली. आपली शेतीवरती करणी केलेली खरी पण शेतात आलेली आपल्या बायकोवरती त्याचा परिणाम झाला. तसं तो पहाटेचं जाऊन सगळं पीक उपसून टाकलं आणि बांधावरती पेटवून दिलं. तेव्हापासून पूर्ण त्रास कमी झाला आणि पिकातून मिळायचा तेवढा फायदा पण मिळाला होता. कथा कशी वाटली नक्की कळवा. पॉडकास्टला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.